चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भाकियों ने साखर कारखान्यांना दिली 17 ऑगस्टची डेडलाईन। जिल्हा ऊस अधिकारी कार्यालयावर कारखाना महाव्यवस्थापक आणि त्यांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या भाकियूच्या बैठकीमध्ये राकेश टिकेत यांनी घोषणा केली की जर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना व्याजसहित थकबाकी दिली नाही तर 17 ऑगस्टला प्रत्येक कारखाना क्षेत्रात शेतकरी धान्यावर जनावरांसह धरणे आंदोलन करतील। गुरुवारी DCO कार्यालयावर ऊस थकबाकीबाबत बैठक झाली। बैठकीमध्ये SDM प्रशासन अमित कुमार, पोलीस अधीक्षक सतपाल अंतिल, DCO डॉक्टर RD द्विवेदी यांच्याशिवाय जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता। जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची 994 करोड रुपये थकबाकी देय आहे। ही थकबाकी मिळायच्या मागणीसाठी भाकियूचे आंदोलन सुरू आहे। भैसाना बजाज साखर कारखान्यावर 273 करोड रुपये आहेत। भाकियू कार्यकर्ते गेल्या 4 वर्षांपासून बुढाणा कोतवालीमध्ये धरणे आंदोलन करत आहेत। बैठकीमध्ये साखर कारखाना व्यवस्थापकांच्या मनमानीमुळे कोणताही तोडगा निघालेला नाही। भाकियू प्रवक्ता राकेश टिकत यांनी सांगितले की 17 ऑगस्टला सर्व साखर कारखान्यांच्या संबंधित धान्यावर भाकियू आंदोलन करेल। त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसहित धान्यावर पोहोचण्याचे आवाहन दिले। बुढाणा कोतवालीवरचे धरणे आंदोलन सुरूच राहिले। भाकियू मंडल महासचिव राजू अहलावत, नवीन राठी, जिल्हाध्यक्ष धीरज लाटियान, देव अहलावत, धर्मेंद्र मलिक, नीटू अनुज बालियान, ओंकार सिंग, सुरेश पाल आदि उपस्थित होते।